रसिक मित्रों, आपण एवढी एक करोडपती पटल्या मरेनंतर ओरकन इस्टेट आत्री र सात पिढी जर खादी तो खुटती ती कोणी, पण वात असवे की ऊ एकलोच र बालबच्या टांडरी नातेवाईक होऊन कोणीच कोणी र आबू मरगो मरेनंतर आपले समाजासमोर आपण एवढी रोवच लोक जर रोयवाळ कोई न रे तो मरेमाई काही मजाच रे नी मरोकरण वाटे नी ओर सगासेन छे नी आपले एवढी सरपंच पटल्यान वाटो की आवडा मोठो मनक्या मरगो पण दी बाई मनक्या किंवा एक मनक्या आसू काढेन कोई छे नी करा तरी काही पटल्या काही किदो पटल्यान वाटो की हानू कराकला आपण तार नाम भाऊ आपण जावाक लागो आणि रोजे तिकला दिचार झोपडपट्टी बाहेर बाई मनक्या लिहावा गोरमाटी समाज भारी रोज कला काही आडी आहे बापुरे हो जर आय जरा कल बोलो करिये कलागो कल बोलो कि दे म्हणजे कला मजा आहे कलागो आणि लोकांनी वाटे की करोडपती मरगोच हे दोई घे जाय नंतर एक झोपडपट्टी चल गे गोरमाटी टांडरी खूप रोज करता आणि गोरमाटी झोपडपट्टी माय सरपंच पटल्या आय नंतर व पूछला हे बाई ओक लागो कच जारीचो बापू हम नाय केला तर निंदाळन जारी त्याक लागो निंदाळन जारीचो काही रोज तुम्ही हमे 40 रुपया रोज हम तर मेन 100 रुपया रोज जाचा पण आणू करो तम हमार एवढी चालो बापू काम काही छ रोयर छ हा का रोयर छ ऐक लागो आपले एवढी रो पटल्या मरगोच करोडपट्टी पटल्या आ मरे नंतर कला रोयवाळो कोई छे रोयांच या भगवान 100 रुपया मै रोवा काही हा ज्यादा चार्ज कला हा नाही रो तू रो तू एक हमार मै खसक गी तो जाता रो चा मेन ठीक छ भाकला तुम्ही 150-150 रुपया रोज दस बाई मन क्या चालो दसच काही लागो बापू 20 एक लनी लागो हा अरे ज्यादा दर बाई मन क्या रही तो आवाज भी मोटो हो छ हा 10-12 ले लगला आज गा गाऊ ठीक चबाक लागो लेला 150-150 रुपया देताणी आचे कपडा पेरान वो बाई मनक्यानं वो रोय सारू वो पटल्यार घर ले गे आचमाली कपडा पेरान आके लोकून वाटी चाळून बाकी येते वंदूर घरे छे नी करताणी मस्त कपडा पेराय वंदून लाय नंतर वात असवे की रोयन अब मन का आपले घरे रो कोई मरोच कोणी वर सुख दुख आपले मालम छे नी मन क्या रोवणी तरी कधी त्या वाळजो आहेच नी नी सुखो रोवणो तरी कसो काही डिचार डोकरी र बुजरुक आणि सात आठ की दुसरी वात असवे की बसार दिनो माटी खुडची लेन बेजगो पटल्या गामेरो हातेम लकडी आणि मग कुछ जना रोव लागो अब ये डोकरी वो रोवत तरी कु काय मालम छे नी अब रोण ठल पल रोण आवच काय मन कान सुख रोण आवच काय आयच नी पण वात असवे की घरे हुंडांगर जांबुरो झाड बड्डो इसो जांबुरो झाड काळे किट जांबू लाग रे डोकरी नजर चल की जांबुरो झाडे बार अब रोय रो तरी कु काय अब डोकरी नजर जस चल की जशी डोकरी रोयर वटाई चालू किती अब रोण तो लागच लागो काय काय निमते ती रो हा चालूच करी नको जांबू याडी बापू रे बापू दुसरी डोकरी कच की देखर कार ओरिज लागो ओवडी वो डोकरू ने भी ध्यान गो वही कच याडी ए हाँ कवड़ा भला है याडी याडी जांबू ए दुसरे छोरी के जांबू जांबू का केरी छ वो देखी तो वोरी भी नजर जांबू झाड़े चल गई वो कच याडी है बापू रे मारो राजा वे तो जांबू तोड़े ला तो याडी अशा प्रकारे ती वो जांबू जांबू रो झाड दुसरे डोकरी काय कच रे दोए मांदियो पथरा तोड़ा भाई डोकरा रोज को नी दिया दूसर काय कच तार झाव पूर कर जारी आ बच लेला दोस्तों फुकटेरो रोणो आसोरच